चीनीमंडी.com पॉडकास्ट।
केनियातील शेतकऱ्यांचा साखर कारखान्यांवर आरोप, युगांडातून होते उसाची तस्करी। केनियातील बुसिया शहराच्या सीमेवरून युगांडातून स्थानिक साखर कारखाने उसाची तस्करी करत असल्याचा आरोप ऊस शेतकऱ्यांनी केला आहे। ऊस शेतकरी संघ या विरोधात आवाज उठवण्यासाठी पुढे आले आहेत। तसंच केनिया असोसिएशन ऑफ शुगर केन अँड एलाइड प्रोडक्टचे राष्ट्रीय महासचिव पीटर ओमिडा आणि बुसिया आउटगोवर्स कंपनीचे निदेशक लैबर्ट ओगोची यांनी याविरोधात कारवाईची मागणी केली आहे। ऊस तस्करीवर कोणतीही कारवाई झाली नसल्याचं पाहून ओमिडा यांनी असंतोष व्यक्त केला, तर ओगोची म्हणाले, युगांडातून ऊसाची आयात करतेवेळी प्रक्रियांचं पालन करणं आवश्यक आहे। आम्ही देशात ऊस आयातीच्या विरोधात नाही। साखर कारखान्यांकडून ऊसाची मागणी कमी झाल्यानं युगांडाच्या बुसेगा उपक्षेत्रातील ऊस उत्पादक चिंतेत आहेत। ऊसाचं अधिक उत्पादन आणि त्याला न मिळणारी किंमत यामुळं केनियाला कच्च्या मालाच्या निर्यातीची योजना होती, पण युगांडा सरकारनं निर्यात प्रस्तावाला विरोध केला।